नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधानसभा आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी. राज्यात 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन. सर्व मतदान केंद्रात होणार वेबकास्टिंग. धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज. राज्यातल्या आणखी 6 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केंद्र सरकारला शिफारस. आणि भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून बंगळुरुमध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून संपूर्ण राज्यात आचारसंहिता कालपासून लागू झाली.
निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात मतदान 20 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी होणार आहे. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या लोकसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी याच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून 20 नोव्हेंबरला मतदान घेतलं जाणार आहे. लोकसभेच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 मतदारसंघात 13 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणची मतमोजणी एकाच दिवशी 23 नोव्हेंबरला होणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं.
निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर केला जाणार असून आपल्या मतदान केंद्राची माहिती मतदारांना संबंधित संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. महिला संचलित मतदान केंद्रांची स्थापना तसंच सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगांमध्ये बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केली जाणार आहे. दिव्यांग तसंच 85 वर्षांवरील मतदारांसाठी गृहमतदानाची व्यवस्था कायम राहणार आहे. राज्यातली निवडणूक यंत्रणा, मतदान केंद्र आणि मतदारांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
राज्यातल्या 36 जिल्ह्यातल्या 288 जागांपैकी 234 जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 29 तर अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 जागा राखीव आहेत. राज्यात एकूण 9,63,00,000 मतदार असून यामध्ये 4,97,00,000 पुरुष आणि 4,66,00,000 महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी 18,00,000 मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात एकूण 1,186,000 मतदान केंद्र उभारण्यात येणार असून यापैकी 530 आदर्श मतदान केंद्र उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या निवडणूक चिन्हात साम्य असल्याच्या कारणावरून ट्रम्पेट अर्थात पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र ही दोन्ही चिन्ह वेगवेगळी असल्यानं त्याचा मतदानावर कोणताही परिणाम होत नाही असं सांगत हे चिन्ह गोठवलं जाणार नसल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर मार्गदर्शक सूचना विचारात घेऊ असंही राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं. निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर असताना रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. दरम्यान बनावट ध्वनीचित्रफिती चालवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईचे संकेतही राजीव कुमार यांनी दिले आहेत. माध्यमांनी मतदानाचे तसंच मतमोजणीचे कल जाहीर करताना काळजी घ्यावी आणि यापूर्वीच्या अनुभवांवरून आत्मचिंतन करण्याची गरज राजीव कुमार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
पहिली काउंटिंग 8:30 सुरू होती आहे और हमारे पास प्रमाण है इस बार कि 8:05, 8:10, 8:15 पर आने लगा इतने की लीड. ऐसा तो नहीं है कि एग्जिट पोल को जस्टिफाई करने के लिए वो शुरू में ट्रेंड्स आ गए. ये एक विषय ऐसा है जिस पर कुछ न कुछ मंथन की कुछ न कुछ, एंड आई एम श्योर जब जब इस देश में इस तरीके की जरूरत होती है तो एक सेल्फ करेक्शन हो जाता है, तो सभी रिस्पॉन्सिबल लोग इसका सेल्फ करेक्शन जरूर करेंगे.
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा रणांगण विधानसभेचं हा कार्यक्रम उद्या गुरुवारी 17 ऑक्टोबरपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त 7 सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबूसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणि वरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मराठवाड्यासाठी सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी 6 जातींचा इतर मागासवर्गीय यादीत समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. कुलवंतवाणी, कुणबीवाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी तसंच निषाद, मल्ला, मल्लाह किंवा नाविक या 6 जातींचा समावेश केंद्राच्या सूचित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं आयोगाकडे पाठवला होता. त्यावर गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरला तसंच यावर्षी 26 जूनला मुंबईत आयोगानं जनसुनावणी घेतली. त्यात सर्व कागदपत्र योग्य आढळल्याचं केंद्र सरकारला शिफारस केली असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 14,02,325 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं जाणार आहे. मतदान चिठ्ठ्या घरोघरी पोहोचवल्या जाणार आहेत. तसंच मतदार जनजागृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 27,71,453 मतदार आहेत. जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 21,516 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 9 मतदान केंद्र हे 100% महिला अधिकारी असलेले, 9 मतदान केंद्र हे 100% दिव्यांग अधिकारी असलेले आणि 9 मतदान केंद्र हे युवा मतदान अधिकारी असलेले केंद्र राहतील असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूकही होत आहे. त्यामुळे लोहा, किनवट, हदगाव हे 3 मतदारसंघ वगळता अन्य 6 मतदारसंघांमध्ये यावेळी निवडणुकीसाठी मतदारांच्या बोटाला शाई एकदाच लागेल. मात्र त्यांना विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान करावं लागणार आहे. मतदान केंद्रांमध्ये गेल्यानंतर विधानसभा आणि लोकसभा मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या ईव्हीएम मशीन असतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यात 20,36,567 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात 40 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून एकूण 2,142 मतदान केंद्र राहणार आहेत. सीव्हीजी लॅबच्या माध्यमातून नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार असल्याचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून बंगळुरू इथं सुरु होत आहे. सकाळी 9:30 सामन्याला सुरुवात होईल. जागतिक कसोटी विजेतेपदासाठी भारतीय संघाला आता 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका महत्वपूर्ण आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 18-21 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. विष्णुपुरी इथं सहयोग सेवाभावी संस्थेच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं नियोजित या महोत्सवात नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या 99 महाविद्यालयातले 1,500 विद्यार्थी कलावंत सहभागी होणार आहेत. लोकशाही अधिक निकोप आणि बळकट करून तिच्या संवर्धनासाठी युवकांचा मतदानात अधिकाधिक सहभाग महत्वाचा असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. ते काल महात्मा गांधी मिशन विद्यापीठात युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपले अधिकार आणि कर्तव्य याप्रती जागरुकता येण्यासाठी युवकांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्य पार पाडावं असं आवाहन स्वामी यांनी केलं. नांदेड महापालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संभाजी काष्टेवाड आणि प्रभारी वसुली लिपिक महेंद्र पठाडे यांना काल 21,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. प्लॉट नावे करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधानसभा आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी. राज्यातल्या आणखी 6 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केंद्र सरकारला शिफारस आणि भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.